श्री वेंकटेश स्तोत्रस् श्री गणेशाय नमः श्री वेंकटेशाय नमः ओम नमो जी हे रंबा सकलादि तू प्रारंभा आठवनी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नम नमासे हंस वाहिनी वाग्वर्दे विलासिनी ग्रंथवदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माजी नम नमासे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामीया स्फूर्ति द्यावी ग्रंथवदावया जेणे श्रोतया सुख वाटे नम नमासे संत सज्जना आणी योगी या मुनीजना सकल श्रोतया साधुजना नम नमासे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषासी दाहक तोषुनिया वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करी जय जयाजी वेंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परंज्योति प्रकाश गहना करितो प्रार्थना श्रवण कीज जननी परित्वा पालिले पितया परित्वा संभालिले सकल संकटापास क्षिले पूर्ण दिथले प्रेम सु हे अलौलिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिथले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज आलो निगर्भादान अलौकिक रचना दाखविली तुझन जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जगज्जेठी अपराध पोटी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनाशी दयावंता ऋषिकेशी आपल्या ब्रीदासी सत्यकरी पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद देवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मथुर कोठोनी असतील अरांटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता कैशिया परी फुटतील अपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थांची आघरीचे श्वान त्यासी सर्व ही देती मान तैसा तुझा म्हणवितो दीन हा अपमान कवणाच लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालो नी झोळी येणे तुझी ब्रीदावळी कैसी राहील गोविंद कुबेर तुझा भंडारी अमा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंत आम्हा लागी कृपणता कोठून आणिली गोविंद मायेची करुणी द्रौपदी सदी अन्ने पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अन्नासाठी दाही दिश अमा फिरविसी जगदीश कृपाळुवा परमपुरुष करुणा कैशी तुझनये अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मथुर वचनी अंगीकार केली आजनी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवानळ तेणे अंतरी होतसे विव्वळ ऐसे असौनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने ऊर्मे पृथ्वीचा घेतला भार तेणे सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकेला शंकरे धरिले हाळा हाळा तेणे नीळवर्ण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिताशी नली वैखरी दुष्टपतित दुराचारी अधमाहुनी अध विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांसी निष्ठूर सकळ पामरा माझ पामर व्यर्थ बडीवार जगिवा काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पनेसी थार दृढ येथे केलासे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पावन शारगंधरा तुवा अंगीकार केली आगदाथरा कोण दोष गुण गणेल नीचरतली रायाशी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग खैची गावींचे होते लेंड बोहळ गंगेसी मिळता गंगाजळ कागविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे तैसा कुजाती म्या मंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देव निया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार ಅಂಗೀಕಾರಾವರಿಯ ಫೇರ್ ಸಮರ್ಥೆಯನ್ನು ಕೇಳಾ ಪಾಹಿಸಿ ಧಾವು ಪಾವರೆ ಗೋವಿಂದ ಹಾತಿಘೇವೋ ನೀಯಾಗದ ಕರೀಮಾಚ ಕರ್ಮಾಚ ಚೆಂದ ಸಚ್ಚಿತಾನಂದ ಶ್ರೀಹರಿ ತುಜಿಯ ನಾಮಾಚಿ ಅಪರಿಮಿತ ಶಕ್ತಿ ತೇಥೆ ಮಾಚಿ ಪಾಪೇಕಿತಿ ಕೃಪಾಳುವ ಲಕ್ಷ್ಮೀಪತಿ ಬರುವೆ ಚಿತ್ತಿ ವಿಚಾರ ತುಸೇ ನಾಮ ಪತಿತ ಪಾವನ್ ತುಸೇ ನಾಮ ಕಲಿಮಲದಹನ್ ತುಸೇ ನಾಮ ಭವತಾರಣ ಸಂಕಟನಾಶನ ನಾಮ ತುಸೇ ಪಾತಾ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಐಕೆ ಕಮಳಾಪತಿ ತುಸೇ ನಾಮಿ ರಾಹೋ ಮಾಜಿ ಮತಿ ಹೇಚಿಮಾಗತೌ ಪುಡುತು ಪುಡುತಿ ಪರಂಜ್ಯೋತಿ ವೆಂಕಟೇಶ ತೂ ಅನಂತ ತೂಜಿ ಅನಂತ ನಾಮೆ ತಯಾ ಮಾಜಿ ಅತಿ ಸುಗಮೆ ತಿಮಿ ಅಲ್ಪಮತಿ ಪ್ರೇಮೆ ಸ್ಮರುನಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರೀತು ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ವಾಸುದೇವ ಪ್ರದ್ಯುಮ್ನ ಅನಂತ ಕೇಶವ ಸಂಕರ್ಷಣ ಶ್ರೀಧರ ಮಾಧವ ನಾರಾಯಣ ಆದಿಮೂರ್ತಿ ಪದ್ಮನಾಭ ದಾಮೋದರ ಪ್ರಕಾಶಗಹನ ಪರಾತ್ಪರ ಆದಿ ಅನಾದಿ ವಿಶ್ವಂಭರ ಜಗದುತ್ಥಾರ ಜಗದೀಶ ಕೃಷ್ಣ ವಿಷ್ಣು ಋಷಿಕೇಶ ಅನಿರುದ್ಧ ಪುರುಷೋತ್ತಮ ಪರೇಶ ನೃಸಿಂಹವಾಮನ ಭಾರ್ಗವೇಶ ಬೌದ್ಧ ಕಲಂಕಿ ನಿಜಮೂರ್ತಿ ಅನಾಥ ರಕ್ಷಕ ಆದಿ ಪುರುಷ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನ ನಿರ್ದೋಷ ಸಕಲ ಮಂಗಳ ಮಂಗಳಾಧೀಶ ಸಜ್ಜನ ಜೀವನ ಸುಖಮೂರ್ತಿ ಗುಣಾತೀತ ಗುಣಜ್ಞ ನಿಜಬೌಧ ರೂಪ ನಿಮಗ್ನ ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ ಸೂಜ್ಞ ಗುಣಪ್ರಾಜ್ಞ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀ ನಿಧಿ ವತ್ಸಲಾಂಜನಧರ ಭಯಕೃದ್ಭಯ ನಾಶನಾಗಿರಿಧರ ದುಷ್ಟದೈತ್ಯ ಮಾರ್ಕರ ವೀರ ಸುಖಕರ ತೂ ಏಕ ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ ನಿರ್ವಿಕಾರ ವಿವೇಕ ಖಾಣಿ ವೈರಾಗರ ಮಧುಮೂರ ದೈತ್ಯ ಸಂಹಾರಕ ಅಸುರ ಮರ್ದನ ಉಗ್ರಮೂರ್ತಿ ಶಂಖಚಕ್ರ ಗದಾಧರ ಗರುಡ ವಾಹನ ಭಕ್ತ ಪ್ರಿಯಕರ ಗೋಪೀ ಮನರಂಜನ ಸುಖಕರ ಅಖಂಡಿತ ಸ್ವಭಾವಿ ನಾನಾ ನಾಟಕ ಸೂತ್ರಧಾರಿಯ ಜಗದ್ಯಾಪಕ ಜಗದ್ವರ್ಯ ಕೃಪಾ ಸಮುದ್ರ ಕರುಣಾಲಯ ಮುನಿಜನಧೇಯ ಮೂಲಮೂರ್ತಿ ಶೇಷಿಶಯನ ಸಾರ್ವಭೌಮ ವೈಕುಂಠ ವ್ಯಾಸ್ಯ ನಿರೂಪಮ ಭಕ್ತ ಕೈವಾರ್ಯ ಗುಣಧಾಮ ಪಾವಾಮಾ ಯೇ ಸಮಯ ಐಸಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರುಣಿ ದೇವಿದಾಸ ಅಂತರ್ಯಾಠ ವಿಲಾ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಸ್ಮರತ ಹೃದಯ ಪ್ರಗಟಲಾ ಈಶ ತ್ಯಾ ಸುಖಾಸಿ ಪಾರನಾಹಿ ಹೃದಯ ಆವಿರ್ಭವಲಿ ಮೂರ್ತಿ ತ್ಯಾ ಸುಖಾಚಿ ಅಲೌಕಿಕ ಸ್ಥಿತಿ ಆಪುಲೆ ಆಪಣ ಶ್ರೀಪತಿ ವಾಚೆ ಹಾತಿ ವದವೀತಸೆ ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रुति श्रवण कीजे सादर सावली तनु सुकुमार कुंकुमाकार पाद पद्म सुरेख सरल अंगोलिका नखे जैसी चंद्र रेखा घोटी वसनीळवा पूर्व देखा इंद्र नीळा चिये परी चरणी वाळे घागरिया वाकी वर्त्या गुजरिया सरळ सुंदर फोटोरिया कर्दळी स्तंभा चिये परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्तीस्थळ वरी सळाळे सोनसळ कटी वर्ते नाभिस्थानु ಜೇಥೋನಿ ಬ್ರಹ್ಮಾ ಉತ್ಪನ್ನ ಉದರಿ ತ್ರಿವಳಿ ಶೋಭೆ ಗಹನ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಸಂಪೂರ್ಣ ಜಯಾ ಮಾಜಿ ವಕ್ಷಸ್ಥಳಿ ಶೋಭೆ ಪದಕ ಪಾಹೋನಿ ಚಂದ್ರಮಾ ಅಧೋಮುಖ ವೈಜಯಂತಿ ಕರಿ ಲಖ ಲಖ ವಿದ್ಯುಲ್ಲತೆ ಚಿಯೆ ಪರಿ ಹೃದಯ ಶ್ರೀ ವತ್ಸಲಾಂಜನ ಭೂಷಣ ಮಿರವೆ ಶ್ರೀ ಭಗವಾನ್ ತಯಾವರುತೆ ಕಂಠಸ್ನಾನ ಜಯಾಸಿ ಮುನಿಜನ ಅವಲೋಕಿತಿ ಉಭಯ ಬಾಹುದಂಡ ಸರಳ ನಖೆ ಚಂದ್ರಾಪರಿ ಸತೇಜಾಳ ಶೋಭತಿ ದೋನಿ ಕರಕಮಳ ರಾತೋತ್ಪಲಾ ಚಿಯೆ ಪರಿ ಮನಗಟಿ ವಿರಾಜತಿ ಕಂಕಣಿ ಬಾಹುವಟಿ ಬಾಹುಭೂಷಣೆ ಕಂಠೀಲೆ ಇಲಿಯಾಭರಣಿ ಸೂರ್ಯಕಿರಣೆ ಉಗವಲಿ ಕಂಠಾವರುತೆ ಮುಖ ಕಮಳ ಹನುವಟಿ ಅತ್ಯಂತ ಸುನೀಳ ಮುಖ ಚಂದ್ರಮಾ ಅತಿ ನಿರ್ಮಳ ಭಕ್ತ ಸ್ನೇಹಾಳ ಗೋವಿಂದ ದೋನಿ ಅಥರಾಮಾಜಿ ದಂತಪಂಕ್ತಿ ಜಿಹ್ವಾ ಜಯಸಿ ಲಾವಣ್ಯ ಜ್ಯೋತಿ ಅಥರಾಮೃತ ಪ್ರಾಪ್ತಿ ಚೇಗತಿ ತೇ ಸುಖ ಜಾಣೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಸರಳ ಸುಂದರ ನಾಸಿಕ ಜೇಥೆ ಪವನಾಸಿ ಝಾಲೆ ಸುಖ ಖಂಡಸ್ಥಳೀ ಸೇ ತೇಜ ಅಧಿಕ ಲಖ ಲಖೀತ ದೋನಿ ಭಾಗಿ ತ್ರಿಭುವನೀ ಸೇ ತೇಜ ಹೇ ಕುಟಲೆ ಬರ್ವೇಪಣ ಶಿಗೇಸಿ ಆಲೆ ದೋನಿ ಪಾತಯಾನ್ನಿ ಧರಿಲಿ ತೇಸ ನೇತ್ರ ಶ್ರೀಹರಿ ಸೇ ವೆಂಕಟಾಭ್ರಕೂಟಿಯಾ ಸುನೀಳ ಕರ್ಣದ್ವಯಾಂಚಿ ಅಭಿನವ ಲೀಲಾ ನೀಳ ಕುಂಡಲಾಂಜ ಅಫಾಪತೀಕುಳ ತೋ ಸುಖ ಸೋಳ ಅಲೌಕಿಕ ಭಾಳ ವಿಶಾಳ ಸುರೇಖ ವರ್ತಿ ಶೋಭೆ ಕಸ್ತೂರಿ ಟಿಳಕ ಕೇಶಗುರುಳ ಅಲೌಕಿಕ ಮಸ್ತಕಾವರಿ ಶೋಭತಿ ಮಸ್ತಕಿ ಮುಕುಟ ಆಣಿ ಕೇರಟಿ ಸಭೋವತಿ ಝಿಳ್ಮೆಳಾಂಚಿ ದಾಟಿ ತ್ಯಾವರಿ ಮಯೂರ ಪಿಚ್ಛಾಂಚಿ ವೇಟಿ ಐಸಾ ಜಗಜ್ಜೇಠಿ ದೇಖೀಲ ಐಸಾ ತೂ ದೇವಾಧಿ ದೇವ ಗುಣಾತೀತ ವಾಸುದೇವ ಮಾಜಿ ಆ ಭಕ್ತಿ ಸ್ತವ ಸಗುಣ ರೂಪ ಸಾಲಾಸಿ ಆತಾ ಕರು ತುಜಿ ಪೂಜಾ ಜಗಜ್ಜೀವನ ಅಧೋಕ್ಷಜ ಆರ್ಷ ಭಾವಾರ್ಥ ಹಾ ಮಾಜ ತುಜ ಅರ್ಪಣ ಕೇಲಾಸೆ ಕರುನಿ ಪಂಚಾಮೃತ ಸ್ನಾನ ಶುದ್ಧಾಮೃತ ವರಿ ಘಾಲುನ್ ತುಜ ಕರು ಮಂಗಲ ಸ್ನಾನ पुरुष सूक्ते करूनी वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझलागे करूपित्यर्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझलागे समर्प धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणाशुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादि करूनी भक्तवत्सला गोविंद ही पूजा अंगीकारावी परमानंद नमस्कारूनी पादारविंद मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधि पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगम जय जयाजी गुणातीत परब्रह्म जय जयाजी हृदयवासिया राम जगदुत्थारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्ष जय जयाजी कमलाधीश जय जयाजी पूर्ण परेश अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ति जय जयाजी भक्तरक्षक जय जयाजी वैकुंठ नायक जय जयाजी जगत्पालक भक्ता से सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहन जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हेच मागणे साचार वारंवार प्रार्थित हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनार्थियासी व्हावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयाचे चित्त सर्वका उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ कीजे गोविंद क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासी आसी योग पठण मात्रे साधावा दरिद्री वा भाग्यवंत शत्रूचा वा निपात स्वभावा विवश समस्त ग्रंथ पठणे करूनिया विद्यार्थी आसी विद्या व्हावी युद्धी शस्त्रेन लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणूनिया अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने से दिसे मन एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंद प्रसन्न झाला व्यंकटरमण देविदासासी तिथले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी ग्रंथी धरोनी विश्वास पठण करील रात्रंदिवस त्या लागे मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरूनी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थियाने 3 मास धनार्थियाने 21 दिवस कन्यार्थियाने 6 मास ग्रंथ आदरे वाचाव क्षयापस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करूनी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अदपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिसला कृपा करून अनुभव एकळो येईल गजेंद्राची या अकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थास तुम्ही प्रगटला व्रजासाठी गोविंद गोवर्धन परमानंद उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी वत्साचे परिवक्तासी मोहे पानावे धेनू जैसी मातेच्या स्नेहतुलनेसी त्याच परी खडलेसी ऐसा तू माझा दातार भक्तासी गालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वर दिसला अलौलिक जेणे सुख सकळांसी हा ग्रंथ लीता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कन लागती सायास पठण मात्रे कार्यसिद्ध पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसु त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनीसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभासे देविदास विनवी श्रोतया चतुर प्रार्थना शतक पठण कर जावया मोक्षाची या मंदिर काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यराती वैसोनिया स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटे तेथे देहभावासी नृठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवोनी भाव वरप्रसाद मागावा इति श्री देविदास विरचितं श्री वेंकटेश स्तोत्रं संपूर्णं श्री वेंकटेशार्पणमस्तु।